வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலா ஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஞான தேவ துகாரா ஸ்ரீ ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய. பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சமர். जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधार निरसी जीवात्मया शिवात्मयासी ऐक्यता करी विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु भवव्याघ्रे घालूनी उडी गोवत्सास तडातोडी केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा. आपण सद्गुरु लक्षण पाहतो आहोत. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि जीव आणि शिव यांचा ऐक्य घडून आणतो तो सद्गुरु. देव आणि भक्त हे मुळातच एक होते, पण सांप्रत भक्ताचा तसा भाव नाही, ते विघडलेले आहेत. त्या देवाची आणि भक्ताची ऐक्यता भक्ताच्या अंतःकरणामध्ये जो करतो तो सद्गुरु. भवरूपी म्हणजे संसाररूपी व्याघ्रानी उडी घालून धेनू आणि धेनूचं वासरू एकमेकांपासून वेगळं केलेलं आहे. परमात्मा आणि आपण एकमेकांपासून वेगळे केलेले आहेत हे पाहून जो मध्ये पडतो आणि त्या वासराला सोडवतो आणि परत आपल्या आईकडे पोहोचवतो तो सद्गुरु. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुखवले, ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. सर्व प्राणी माया रूपी जाळामध्ये पडलेले अडकलेले आहेत. या मा सा माया असं शास्त्र म्हणतं. जी मुळातच नाही, जी मुळातच खोटी आहे, जी मुळातच अनृत आहे, जिला सत्यता नाही, मायेला सत्यता नसली तरी माया नाही असं म्हणता येत नाही. जी इंद्रियांना जाणवते, जी मनाला जाणवते, जी बुद्धीला जाणवते, तिला नाही म्हणता येत नाही. स्त्री पुत्र कुटुंबादिक या रूपाने जी सदैव उपस्थित असते, जगत रूपाने जी सदैव अवतीभोवती असते, तिला नाही म्हणता येत नाही. तिच्यामध्ये प्राणी अडकून पडतो असं समर्थ म्हणतात. शास्त्र पुष्कळ सांगतं की माया नावाचा पदार्थच नाही. पण शास्त्राची ज्याला प्रचिती नाही आणि ज्याला मायेचीच प्रचिती आहे तो माया नाही असं म्हणेल तरी कसा? ममता, प्रेम, विषयजन्य आसक्ती, स्वार्थ, माझं तुझं, या गोष्टी जर सर्वत्र उपस्थित आहेत तर ती नाही असं म्हणायचं कसं? माया ही तशा प्रकारे ब्रह्म चैतन्याश्रित असं शास्त्र सांगतं. माया ही नाही असं जरी असलं तरी ब्रह्म चैतन्याच्या आश्रयाने ती राहते. वेदांताच्या म्हणण्याप्रमाणे किंवा वेदांताच्या अंतिम सिद्धांताप्रमाणे जर पाहायचं झालं तर ब्रह्मवस्तू हीच एक सत्य वस्तू आहे असं वेदांत सांगतो. अविनाशी, निर्गुण, आकाररहित, अव्यक्त, अव्यय, शुद्ध जाणीव स्वरूप, सर्व दृश्यांच्या पलीकडचं असं काही एक तत्व आहे आणि ते तत्वच केवळ शाश्वत आहे, ते अविनाशी आहे, ते जन्म मृत्यूच्या पलीकडचं असं आहे, ते अनुत्पन्न आहे, ते सदा सर्व काळ आहेच आहे असं त्याचं स्वरूप आहे असं वेदांत म्हणतो. ही जी ब्रह्मवस्तू आहे या ब्रह्मवस्तूच्या आश्रयाने राहणारा पदार्थ म्हणजे माया. म्हणून मायेचा नाश हा ब्रह्मज्ञानाने होतो. मायेचा एरवी नाश होणं शक्य नाही. मायेला अविद्या असं म्हणतात. ब्रह्मविद्येने तिचा नाश होत असल्यामुळं माया ही अविद्या आहे असं म्हटलं जातं. माया अज्ञान स्वरूप म्हटलं जातं कारण ब्रह्मज्ञानानंतर माया या नावाचा पदार्थ राहत नाही. पण ब्रह्मज्ञान किती थोड्या लोकांना असणार? ब्रह्मज्ञान थोडंच उठाउठी सर्वांजवळ आहे असं असल्यामुळं मायेला अत्यंतिक सत्यता आहे. मायेचं कार्य जर पाहायचं झालं तर ईश्वर हे मायेचं कार्य आहे. ईश्वर ही माया आहे, ईश्वर ही कल्पना आहे. राम, कृष्ण, दत्त, शिव, हरी हे मायेमध्ये मोडतात, हे कल्पनेमध्ये मोडतात. जगत मायेमध्ये मोडतं. आपल्याला जे जगत नावाचा पदार्थ दिसतो तो ईश्वरासारखाच मायेमध्ये मोडणारा आहे. जीव हा मायेमध्ये मोडणारा आहे. म्हणून जीव, जगत, ईश्वर हे सगळे मायेचं कार्य आहेत. ईश्वर, जीव, जगत हे माया कार्य म्हणजे मायेतून निर्माण झालेले असे सांगितलेले आहेत. कारण ईश्वर जीवाच्या बुद्धीतून निर्माण झालेला आहे. ईश्वराला स्वतंत्र अस्तित्व नाही. जीव हा स्वरूपाच्या अज्ञानातून निर्माण झालेला आहे. जीवाला स्वतंत्र अस्तित्व समजलं जात नाही. आणि जगत हा एका वस्तूवर दुसरी वस्तू भासावी ज्याला विवर्त असं म्हणतात. जसं दोरीवर सर्प भासावा त्याला कंडिशन आहे, प्रत्येक दोरी सर्प भासत नाही. जर त्या रज्जूवर पुरेसा प्रकाश नसेल तर पाहणाऱ्याच्या दृष्टीच्या अज्ञानामुळं किंवा आभासामुळं रज्जूवर सर्प या नावाचा दुसराच पदार्थ भासतो असं वेदांत सांगतो. प्रत्यक्ष अधिष्ठान वेगळं असताना वेगळाच पदार्थ दिसावा, तसं परमात्म वस्तूच मूळ असताना जगत या नावाचा पदार्थ भासतो. म्हणून अज्ञानाने आच्छादित असल्यामुळं जगत, जीव आणि ईश्वर भाव देखील हे सर्व अज्ञानामध्ये मोडतात, म्हणजे मायेमध्ये मोडतात. माया ही अनादि समजली जाते, म्हणजे तिचा आदी नाही. मात्र परमात्म्यासारखी ती अनंत समजली जात नाही. मायेला आदी नाही याचं कारण ती ब्रह्माश्रयाने राहते. परमात्मा, परमात्मभाव, मूळ वस्तू हा मायेचा आश्रय आहे. त्यामुळे परमात्मा जितका सनातन तितकी माया सनातन. पण ज्ञानाने तिचा अंत होत असल्यामुळं ती अनंत मात्र नाही. जो ती जाणून टाकून देतो, जी जो ती जाणून सोडू शकतो, त्याच्या पक्षी मायेचा अंत आहे, मायेच्या पलीकडे जाता येतं. समर्थ म्हणतात, एक बळाचे निवडले जे उगमाकडे पोहत गेले. असं करणारे मात्र फार दुर्मिळ, जे मायेच्या पलीकडे जातात. कारण मायेच्या पलीकडे जाणं म्हणजे आपल्या स्वतःच्याच इंद्रियांच्या ओढीच्या पलीकडे जाणं, हे फार कठीण आहे. मायेच्या माया नदीच्या पलीकडे जाणं म्हणजे आपल्या मनाच्या पलीकडे जाणं, हे आपल्या स्वतःच्या तर्काला ओलांडणं हे फार कठीण आहे. उगमाकडे जाणं सोपं नाही. नदी उगमाकडून उताराच्या दिशेने वाहू शकते आणि पुढे पुढे जाऊ शकते, पण उगमाकडे जाणं कठीण. नदी ज्या तऱ्हेने वाहते तिचा उताराकडे ओढ असणार, तिच्या पाण्याची ओढ उताराच्या दिशेने असणार. तिचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या उलट जाणं कोणाला शक्य होत नाही, फार कठीण आहे. स्वबळावर मायेच्या उलट पोहणं शक्य नाही. म्हणून आपल्याला जे मन दाखवतं ते आपल्याला सत्य वाटतं. आपला जो ग्रह आहे तो प्रत्येकाला सत्य वाटतो, कारण त्याच्या तर्कातून तो निर्माण झालेला असतो. आपली इंद्रिय जे दाखवतात ते आपल्याला सत्य वाटतं. मायेला ओलांडणं महामुश्किल आहे. कोणीतरी मायेच्या पलीकडे जातो, जे बळाचे निवडले जे उगमाकडे पोहत गेले असं समर्थ म्हणतात. उगम दर्शने पावन झाले तीर्थरूप. आणि उगमाचं जेव्हा दर्शन होतं तेव्हा ती जिच्या आश्रयानी होते तो समजतो. ती आत्मवस्तूच्या, ब्रह्मवस्तूच्या आश्रयानी होती तेव्हा त्याला असं समजतं की माया या नावाचा पदार्थ नव्हता. त्या ठिकाणी मन उरत नाही, त्या ठिकाणी तर्क शून्य होतो, त्या ठिकाणी इंद्रिय भाव नाहीसे होतात. त्या ठिकाणी स्वरूप बोध होतो. त्या ठिकाणी आपल्याला आपण अविनाशी, चैतन्य मात्र, आनंद स्वरूप आहोत असा बोध होतो. आपल्याला याचा अर्थ जो ओलांडतो ती माया त्याला. समर्थ म्हणतात ना, बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली असं होऊन जातं. तो एकरूपता साधतो, तो स्वतः परमात्म स्वरूप होऊन जातो, तो उगम दर्शनाने पावन होतो, तीर्थ स्वरूप होतो। ते पुढे असं म्हणतात की उगमा पहिलीकडे गेले तेथोनी परतोनी पाहिले तो वो पाणी चाटले काही नाही, आपलं मूळ स्वरूप जाणलं, तिथं स्थिर झाला आणि तिथून मागं वळून पाहिलं की केवढा प्रवास केला। स्वामीजी म्हणायचे बारान बारान बारा 36 वर्ष आणि 4 वर्ष मुरायला, ब्रह्मभाव साधना 36 वर्ष असं सांगायचे। मागं वळून पाहिलं आपण किती गोष्टी सोडल्या परमात्म प्राप्तीसाठी, किती गोष्टींचा अंगीकार केला, हे सगळंच परमात्म स्वरूप होतं, हे काहीच ज्याच्याशी झगडलो आणि ज्याची बाजू घेतली ते सगळं पाणीच आटून गेलं। गाधी गाधी नावाचे ऋषी होते बर का, त्या गाधी ऋषींनी भगवान विष्णूंची उपासना केली, पुराणात आलेली कथा आहे। आणि भगवान विष्णू गाधींना प्रसन्न झाले, त्यांनी गाधींना वर मागावा असं सांगितलं। तेव्हा गाधी असं म्हणाले की हे भगवंता, तुझी अचिंत्य माया ती मला समग्रपणाने कळावी असा मला वर दे। तेव्हा विष्णू असं म्हणाले की अरे ब्रह्मज्ञान सोपं आहे, माया समजणं सोपं नाही, माझी अचिंत्य माया समजणं हे मागू नकोस, त्याच्याऐवजी आत्मदर्शन आत्मस्वरूप ही सरळ गोष्ट आहे। पण गाधींनी माया मला जाणली जावी, मला माया काय आहे त्याचा यथार्थ अनुभव यावा अशी भगवान विष्णूंना विनंती केली। आणि गोष्ट पुढे असं सांगते की विष्णू तथास्तु म्हणाले आणि नू न भूतो न भविष्यती असा पावसाचा वर्षाव सुरू झाला। गाधींचा जो आश्रम होता तो नदीच्या जवळ होता, बघता बघता सगळीकडे पाणी वाढायला लागलं, बाहेर साठत असलेलं पाणी आणि नदीमध्ये असलेलं पाणी याचा फरक करता येईना, सगळीकडेच पाणी होऊन गेलं, ते पाणीही वाढत सगळं बुडायला लागलं आणि त्याच्यामध्ये गाधी एकटेच तरंगत होते। कालांतराने गाधी बुडाले, गाधींचा मृत्यू झाला। गाधींचा मृत्यू झाला, त्यांच्या लक्षात आलं आपला मृत्यू झाला आणि गाधींचा जन्म झाला तेही गाधींच्या लक्षात आलं की त्यांचा जन्म झाला। तिथून कितीतरी दूर अशा प्रांतामध्ये एका अरण्यामध्ये एका भिल्लाच्या पोटी गाधी जन्माला आले। त्यांचे जे संस्कार होते ते संस्कार चोऱ्यामाऱ्यांचे होते, वाटमाऱ्यांचे होते। गाधींना तशा प्रकारचे संस्कार मिळून त्यांची वाढ झाली। एकूण क्रिमिनल माइंडेड असं ते कुटुंब होतं, चोऱ्या खून वाटमाऱ्या करून पैसे मिळवणं एवढंच त्यांना माहीत होतं आणि गाधी त्याच्यात तरबेज झाले, वाटमाऱ्या करायला लागले। असा कित्येक काळ गेल्यानंतर गाधी फिरत फिरत एकदा सहज एका शहरामध्ये आले उत्सुकता म्हणून, तर त्या शहरामध्ये जो राजा होता त्या राजाचा मृत्यू झालेला होता आणि त्या राज्याला वारस नव्हता आणि सगळ्या तिथल्या शहाण्या लोकांनी असं ठरवलेलं होतं की हत्तीच्या सोंडेमध्ये माळ द्यायची आणि ज्या नागरिकाला हत्ती माळ घालेल गळ्यात तर तो राजा होईल. उत्सुकतेने रस्त्याच्या कडेला ही सगळी घटना पाहत उभ्या असणाऱ्या या भिल्लाच्या गाधींच्या गळ्यामध्ये हत्तींनी माळ घातली. गाधी त्या राज्याचे राजा झाले. राज्य शकट हाकायला लागले. पण मुळातच असणारी जी क्रिमिनल मेंटॅलिटी होती त्यांनी गाधींनी अत्यंत अन्यायपूर्वक राज्य केलं. खूप क्रूरतेने नागरिकांवर अनन्वित अत्याचार आणि छळ केला. लोक कंटाळले. त्यांनी भले मोठे कर लावले, भल्या मोठ्या शिक्षा द्यायला सुरुवात केली. शेवटी राजक्रांती झाली. लोक रस्त्यावर आले शस्त्र घेऊन. राजाच्या सैन्याचा काही निभाव लागेना राजाला पकडलं गेलं, राजाला सुळी दिलं गेलं. सुळी दिल्यावर राजा नरकामध्ये गेला. तिथं गाधींना वेगवेगळ्या अनेक शिक्षांमधून सामोरं जावं लागलं. त्यांच्या सर्वांगाला टोचण्या दिल्या गेल्या. त्यांना अग्नीच्या वर ठेवण्यात आलं. त्यांचं सगळं अंग भाजून निघालं. आणि अशा प्रकारच्या जबरदस्त शिक्षा कित्येक काळ अनुभवल्यानंतर यमधर्मानी त्यांना खाली ढकलून दिलं आणि गाधी जागे झाले. ते त्यांच्या आश्रमाच्या दारात गाधी पडलेले आहेत असं गाधींना स्वतःला लक्षात आलं. गाधींनी पाहिलं तर अंगावर भाजल्याच्या खुणा, ज्या टोचण्या लावलेल्या होत्या त्या टोचण्याच्या खुणा, या सगळ्या गाधींच्या तिथं तशाच्या तशा होत्या. हा कोण माणूस इथं अचानक येऊन पडला म्हणून पाहिलं, गाधींनीही चौकशी केली तर गाधींचा जो वंश होता त्या वंशाची सातवी पिढी चाललेली होती. या गोष्टीचा तुम्हाला मेळ लागतोय का काही? भगवंताची अचिंत्य माया जी आहे ती समजणं, कुठं जन्म होतो, कुठं संधी मिळते, कुठल्या पदावर जातो, कुठून निवृत्त होतो, किती अपयश पदरात पडतं, त्याच्यातच काही यश पदरात पडतं, वृद्धत्व येतं, मुलं कोणाची पाहत नाहीत, लक्ष देत नाहीत, वृद्धाश्रमात टाकून देतात, कोणाचे कसे मृत्यू होतात, ही माया, ही तसं जर पाहायचं झालं तर अगम्यच वस्तू आहे. ज्या मुलांना प्रेमाने वाढवतो ती बोलतही नाहीत. कधी कधी चांगली वागणारी मुलं निपजतात. काही घडेल. मार्कंडेय ऋषींची अशीच कथा आहे. त्यांनी विष्णूंना प्रसन्न करून घेतलं आणि माया यथार्थ समजावी आणि असाच प्रलय झाला. त्या प्रलयामध्ये मार्कंडेय एकटे पोहत होते, बाकी सगळीकडे पाणी होतं. ते आश्चर्याने पाहत होते तर एका भल्या मोठ्या माशांनी मार्कंडेयांना गिळलं. माशाच्या पोटात गेल्यावर मार्कंडेयांना असं लक्षात आलं की बाहेर जसं विश्व आहे तसंच विश्व माशाच्या पोटात आहे. आणि माशांनी पाणी आत घेणं बाहेर टाकणं असं जे सतत चालू होतं त्याच्यामध्ये एका उत्सर्जनासकट मार्कंडेय ऋषी पाण्याच्या बाहेर पडले पोटातून. तर मार्कंडेय ऋषी आपल्या आश्रमात होते. तर या कथा आणि तुमच्या आमच्या कथा एकसारख्याच आहेत. या पुराणात दिलेल्या आहेत आणि आपण कल्पनेतले आहोत. कुठेतरी जन्म होतो, कुठेतरी स्थिर होतो, सुख दुःख अनुभवतो, प्राणी माया जाळी पडले, संसार दुःखे दुखवले, ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा. ही जी ब्रह्म चैतन्याचा आश्रय धरून असणारी माया वस्तुत दृष्टिदोषांनी निर्माण झालेली, कल्पनेनी निर्माण झालेली, परमात्म्या सकट जीवन आणि परमात्म्या विरहित जीवन, परमात्मबोधासहित जीवन आणि परमात्मबोधाच्या विरहित जीवन, एवढाच फरक. सद्गुरु अशा मायेमध्ये अडकलेल्यांना मुक्त करतात. याचा अर्थ ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून ब्रह्मज्ञानासहित जे जीवन प्राप्त झालेलं आहे ते जीवन जगायला शिकवतात, म्हणजेच मुक्त झाला. प्राणी माया जाळी पडिले, संसार दुःखे दुखवले, ऐसे जेणे मुक्त केले. सद्गुरु ब्रह्मस्वरूपाचा बोध करून देतात आणि मनावर बुद्धीवर जे अज्ञानाचं आवरण आलेलं असतं ते दूर करतात. माया अज्ञान स्वरूप आहे, तो ज्ञानाला जाऊन प्राप्त होतो, एवढंच घडतं. वासना, नदी, महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, तेथे उडी घालोनी तारी तो सद्गुरु जाणावा. या ज्या सगळ्या या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत बरं का, म्हणजे कोणी अतिशय तयारीची व्यक्ती समोर आली तर सद्गुरु ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात, त्याच्या अज्ञानाचा अंधकार दूर होतो, जीव शिवस्वरूप होतो, साधना सांगतात. कोणाच्या बाबत एक देवाची कल्पना असते, एक भक्ताची कल्पना असते, ही अजून एक वेगळी व्यक्ती आहे. आपल्यापेक्षा देव निराळा, आपण देवाचे भक्त तो पूज्य, आपण पूजक पुजारी, त्याच्याबाबत देव आणि भक्त यांचा एकांत घडून आणतात, त्याला तू देव स्वरूपच आहेस अशा बोधावर नेऊन पोहोचवतात. कोणी भांबावलेला असतो संसारामध्ये, कोणताच आसरा नाही असा असतो, काहीच आसरा नाही. खरंच अशी स्थिती कोणाकोणाची होते, काही आसरा नाही. ज्याचा आश्रय धरावा असा बळकट कोणी भेटतच नाही आणि संसारानी कुतरओढ तर अतिशय होत असते, फार कुतरओढ होते. सगळी प्रत्येक गोष्ट करू ती विपरीत विरुद्ध जाते. जन्म झाला चांगली शाळा मिळत नाही, चांगले आई वडील मिळणं देखील भाग्य आहे. कधी कधी आई वडीलच घरात शिवीगाळ करत असतात, भव व्याघ्र म्हणजे काय आहे. कधी लग्न होतं ते विपरीत होऊन पडतं, चुकीच्या माणसाशी लग्न होतं, चुकीच्या व्यक्तीशी लग्न होतं. कधी नोकरी लागते ती अतिशय कष्टाची लागते, कधी लागतच नाही. असे जे भांबावलेले असतात त्यांना आधारभूत होऊन कोणी राहण्याची गरज असते. सद्गुरु तसा आधार होऊन राहतात. जो जसा संसार असेल, भव व्याघ्र असेल, त्याची भीती घालवतात अशा कोणी व्यक्ती असतात, तर कोणी माया मायेमध्ये अतिशय अडकून गेलेले असतात, म्हणजे कधीही परब्रह्म हा शब्दही उच्चारलेला नसतो पण आपल्या गोंडस नातवंडांमध्ये किंवा मुलांमध्ये सर्वस्व पाहतात, हेच आमचं परब्रह्म आहे म्हणतात, असं कधी असतं? कधी असं झालंय? असे माया जाळामध्ये नातवंड हे एक उदाहरण झालं किंवा मुलं हे उदाहरण झालं, अशा कितीतरी गोंडस लोभस्वाण्या गोष्टी समोर येतात आणि व्यक्ती त्याच्यामध्ये अडकून पडते, मनासारखा प्रोफाईल मिळाला बस माझ्यासारखा आता कोणी सुखी नाही, हा भवव्याघ्रच आहे, असं कधी नाही असू शकत, दोन चार वर्षांनी त्याच्यात अडचणी आहेत हे कळतं, या व्यक्ती वेगळ्या आहेत, यांना त्यांच्या ज्या भावना आहेत खोट्या भावना आहेत त्याच्यातून सोडवणारे असे सद्गुरू आहेत, तर वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी हे अजून एक वेगळ्या प्रकारचे कॅटेगरीचे लोक आहेत, असे सगळे लोक आपण इथं जमा झालेले आहोत आणि बाहेरही आहेत, वासना आणि अनिवार्य वासना महापूर अशा वागवणारे लोक असतात आणि त्याच्यामध्येच निमग्न असतात, बुडत गटांगळ्या खात असतात, त्यांना कल्पनाच नसते की आपण एवढे गटांगळ्या खातोय, मशगूल असतात, अशांना उडी घालून या महापुरामध्ये जो तारतो असं समर्थ म्हणतात, पुढच्या वेळेला बघू, हरिओम तत्सत्, विठ्ठल 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 विठ्ठल, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत, ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्, ओम शांतिः शांतिः शांतिः। हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी, हरी 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 बोला, पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ।